नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. बंदरा बहुआयामी रसद आनी मैत्री सारकिल्या डिजिटल प्लॅटफॉर्माची उदरगत करून भारत आधुनिक दर्या क्रांती निर्माण करता हाचेर केंद्रीय बंदर जहाज आनी उदकामार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी भर दिला. भारताचे मुखेल न्यायाधीश संजीव खन्ना हांणी न्यायमुर्ती बी आर गवय हांच्या नावाची शिफारस मुखावेले मुखेल न्यायाधीश म्हणून केल्या. रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्रालयाच्या सहकार्यान केंद्रीय शिक्षण मंत्रालय रस्तो सुरक्षेच्या मोहिमेचो देशभरांतल्या शाळांनी विस्तार करतले अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी म्हणला. 2047 वर्सा मेरेन भारताचे पुरायपणान विकसित राष्ट्रांत रुपांतर करपाच्या भारतीय फुडारपणाच्या निर्धारित वचनबद्धेन उद्देग आनी वेपाराचे खाम म्हत्वाच्या सुवातेर आसात अशें लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी भर दिला. आता पुराय खबरो. बंदरा बहुआयामी रसद आनी मैत्री सारकिल्या डिजिटल प्लॅटफॉर्माची उदरगत करून भारत आधुनिक दर्या क्रांती निर्माण करता हाचेर केंद्रीय बंदर जहाज आनी उदकामार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी भर दिला. नवी दिल्लींत भारत मध्य उदेंत युरोप अर्थीक मार्ग IMEC परिशद 2025 उलयतना तांणी म्हळां की IMEC हो जागतीक जोडणींत खेळ बदलपी आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मेगा ओशन दृश्टिकोना खाला सरकार भारताक मुळावी बांदावळ उर्जा आनी डेटा एकठांय करून संवसारीक दर्यावेली शक्त म्हणून स्थापन करता जी प्रदेशांतल्या वाड स्थिरताय आनी सहकार्याक आदार आसा. ह्या परिषदेंत उलयतना केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी सांगला की सरकार देशांमदले संबंद घटमूट करतात जाका लागून तांकां निमित्ता आनी समतोल मुक्त वेपार करार स्थापन करपाक मेळटले. भारताचे मुखेल न्यायाधीश संजीव खन्ना हांणी न्यायमुर्ती बी आर गवय हांच्या नावाची शिफारस मुखावेले मुखेल न्यायाधीश म्हणून केल्या. न्यायमुर्ती गवय हे सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे वरिष्ठ न्यायाधीश असून तांचे नाव केंद्रीय कायदो मंत्रालयाक सुचयला. सध्याचे मुखेल न्यायाधीश खन्ना हांची मुजत फुडल्या महिन्याच्या 13 तारखेक सोंपता. रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्रालयाच्या सहकार्यान केंद्रीय शिक्षण मंत्रालय रस्तो सुरक्षेच्या मोहिमेचो देशभरांतल्या शाळांनी विस्तार करतले अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी म्हणला. रस्त्यार जावपी अपघात आनी सुरक्षीत वाहन चलोवप हाका लागून संवसारभरांत लाखांनी लोकांचो जीव घाताक घालता अशें तांणी म्हणलां. शाळा शिक्षण वेवस्थेवरवीं सुरक्षेची संस्कृताय वाडोवन तशेंच भौशीक कारवाय करून आनी जबाबदार वाहन चालक वागणुकेंत नागरिकांचो सहभाग सुरू करून मंत्रालय सध्या सुरक्षेच्या उपायांचेर जागृताय वाडटलो अशें मंत्री प्रधान हांणी सांगलें. मंत्री प्रधान नवी दिल्लींत रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांचे वांगडा रस्त्याचे सुरक्षेचेर बसकेची सह अध्यक्षपदार आशिल्ले. 2047 वर्सा मेरेन भारताचे पुरायपणान विकसित राष्ट्रांत रुपांतर करपाच्या भारतीय फुडारपणाच्या निर्धारित वचनबद्धेन उद्देग आनी वेपाराचे खाम म्हत्वाच्या सुवातेर आसात अशें लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी भर दिला. ही राष्ट्रीय आकांक्षा साकार करपा खातीर बिर्ला हांणी सगळ्या भागधारकांक फकत टिकावू न्हय तर समावेशी उदरगतीचे आदर्श आपणावपाचो उलो मारला. काल नवी दिल्लीत PhD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या 120 वर्साच्या सुवाळ्यांत मार्गदर्शन करतना बिर्ला हांणी भारत सरकाराची उदरगती प्रधान धोरणां आतां उद्देगांक नवी उर्जा दितात अशें सांगलें. राज्य सरकाराच्या नितळ आनी पांचव्या उर्जे खातीर राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक म्हत्वाची आसा अशें तेलंगणाचे उपमुखेलमंत्री मल्लू भट्टी विक्रमकारा हांणी सांगलां. राज्य सरकारान 2 खासगी नवीकरणीय उर्जा कंपनी कडेन 29,000 कोटी रुपयांचे समन्वय पत्रांचेर स्वाक्षरी केल्या. 2030 मेरेन 20,000 मेगावॉटाची 5वी उर्जा तयार करपाच्या राज्य सरकाराच्या ध्येयाचो हे प्रकल्प एक भाग आसा. हैदराबादांतल्या तेलंगणा इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डॅव्हलपमेंटान समजिकायेच्या कबलातीचेर स्वाक्षरी करपाच्या कार्यावळींत उलयतना उपमुखेलमंत्री हांणी सांगलें की राज्यांत हालींच नितळ आनी 5वी उर्जा धोरण सुरू केलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्ममेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क हांच्या मालिकेच्या उपग्रह इंटरनेट सेवा कंपनी स्टारलिंकाच्या शिष्टमंडळाची वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांनी भेट घेतली. सोशल मीडिया पोस्टात मंत्री गोयल हांनी सांगला की बसके वेळार स्टारलिंकाच्या अत्याधुनिक तंत्रगिन्यान प्लॅटफॉर्माचेर ताची सध्याची भागीदारी आणि भारतातल्या फुडाराच्या गुंतवणूक योजनेविषयी चर्चा झाली. स्टारलिंक शिष्टमंडळान उपाध्यक्ष चॅड गिब्स आणि वरिष्ठ संचालक रायन गुडनाईट हाचो आसपाव आशिल्लो. संसारातल्या विशिष्ट कुशळ मनीसबळाची गरज भागोवपा खातीर भारतान कुशळताय प्रशिक्षण माची स्थापन करपाचो उलो केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी मारला. नवी दिल्लीत भारत मध्य उदेंत युरोप अर्थिक मार्ग IMEC परिषद 2025 उलयताना सहभागी राष्ट्रांनी भारतीय विद्यापीठांनी प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करू येता आणि परस्पर कुशळतायेचे प्रमाणपत्र देऊंक शकता असे ताणी सांगले. अशा कार्यावळीक लागून तरणाट्यांक नोकरी संधी निर्माण जातलीच, पूण भारताच्या व्हड विस्तारावरवी भारताची सॉफ्ट पॉवर वाढतली असे मत ताणी उक्तायले. या परिषदेंतल्यान फकत अर्थिक सहकार्या खातीर न्हय तर दायज आणि सांस्कृतिक उदरगती खातीरही संद मेळटा असे ताणी म्हळे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रगिन्यान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांनी भारतातल्या पहिल्या देशी पद्धतीन विकसित केल्ल्या हायड्रोजन इंधन चलपी दर्या जहाजाची तोखणाय करून भौशीक आणि खासगी क्षेत्रांच्या संयुक्त यंत्रांतल्यान निर्माण झाली यशस्वी कथा असे म्हणला. डॉ जितेंद्र सिंग हांनी नवी दिल्लीत उंचेल्या पावणावेली बसका घेतली आणि काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च CSIR चालू उपक्रमाचो आणि कृतीचो नियाळ घेतलो. चर्चेवेळार मंत्र्यांनी CSIR वैज्ञानिक उपक्रमांक आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाकडेन जोडपाचे महत्व अधोरेखित केले. ताणी CSIR न्यू मिलेनियम इंडियन टेक्नॉलॉजी लिडरशीप इनिशिएटिव्ह NMITLI हाची तोखणाय केली आणि भौशीक खासगी क्षेत्रांतल्या सहकार्यान नवनिर्माणाची ही एक आगळीच देख असे म्हणले. इटलीची प्रधानमंत्री जॉर्जिया मेलॉनी आज वॉशिंग्टनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांची भेट घेवपाची आसा. संसारभर चालू आशिल्ल्या वेपारी झुजामदी ही बसका महत्वाची थारतली. इटालियन प्रधानमंत्री वॉशिंग्टन भेटी उपरांत एक दीस फाल्यां रोमानात अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD Vance, वॅटिकनाचे विदेश सचिव कार्डिनल पियेत्रो पेरोलीन हांची भेट घेतली. इटली भेटी उपरांत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारताक भेट दितले आणि ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या बरोबर बसका घेतले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी शुल्क आकारिल्ल्यान अणुसंसारीक वेपारांत कळाव जातलो असो अदमास संसारीक वेपार संघटना WTO उक्तायला. WTO 2025 आणि 2026 वर्षाचो वेपार अदमास जाहीर करतना असे सांगला. सध्या WTO अदमासा प्रमाण चीन आणि अमेरिका मधलो वेपार 81% देवतलो. आणखी खर उणाव येऊंक शकता आणि निर्यात प्रधान उण्य विकसित देशांक त्रास जाऊंक शकता. भारतीय हवामान खात्यान आज राजस्थान आणि गुजरातात जायत्या सुवातींनी खर उष्णतायेची ल्हारां पातळपाचो अदमास उक्तायला. तसेच केरळ, माहे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात हांगा हवामान खात्यान एकसुरे सुवातींनी उष्ण आणि दमट परिस्थितीचो अदमास उक्तायला. हवामान खात्यान बिहार, आसाम आणि मेघालयात एकसुरे सुवातींनी व्हड प्रमाणात पाऊस पडपाचोय अदमास उक्तायला. परत एक फावट आयच्यो मुखेल खबरो. बंदरा बहुआयामी रसद आणि मैत्री सारखिल्या डिजिटल प्लॅटफॉर्माची उदरगत करून भारत आधुनिक दर्याक्रांती निर्माण करता हाचेर केंद्रीय बंदर जहाज आणि उदकान मार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांनी भर दिलो. भारताचे मुखेल न्यायाधीश संजीव खन्ना हांनी न्यायमूर्ती BR गवय हांच्या नावाची शिफारस मुखावेले मुखेल न्यायाधीश म्हणून केल्या. रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्रालयाच्या सहकार्यान केंद्रीय शिक्षण मंत्रालय रस्तो सुरक्षेच्या मोहिमेचो देशभरांतल्या शाळांनी विस्तार करतले असे सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांनी म्हणला. 2047 वर्सा मेरेन भारताचे पुरायपणान विकसित राष्ट्रांत रुपांतर करपाच्या भारतीय फुडारपणाच्या निर्धारित वचनबद्दीन उद्देग आनी वेपाराचे खांब म्हत्वाचे सुवातेर आसा अशे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी म्हणला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.